मतदार बंधू भगिनींनो, मी दांडगे शिवाजी भाऊसाहेब प्रभाग क्रमांक गट 10 ड मधून भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ईव्हीएमवरील करड्या निळ्या रंगाच्या रकाण्यात गट ड मध्ये 3 क्रमांकावरील दांडगे शिवाजी भाऊसाहेब या नावासमोरील कमळ या निशाणीसमोरील बटण दाबून आपले अमूल्य मत देत आपल्या सेवेची संधी द्यावी हे नम्र आवाहन.